कुबेराचा खजिनाही फिक्का पडावा इतक्या सोन्या चांदीच्या वस्तू लालबागच्या राजाच्या दरबारात जमा झालेल्या आहेत. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण झालेल्या मौल्यवान दागिन्यांचे वर्गीकरण सुरू झाले आहे. गणेशोत्सवाच्या काळात येथे 8 हुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. सोन्या चांदीचे दागिने ठेवण्यासाठी स्वतंत्र हुंड्या असल्या तरी गणेश भक्तांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचे वर्गीकरण करावे लागतच आहे. याशिवाय 2 पेट्यांमध्ये जमा झालेल्या सुट्ट्या नाण्यांची आणि नोटांचीही मोजदाद सुरू झाली आहे. या हुंड्यांमध्ये गणेश भक्तांनी असंख्य प्रकारचे विविध आकाराचे सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. एका गणेश भक्ताने 1/2 किलोहून अधिक वजनाची सोन्याची साखळी दान केली आहे. सोन्याची बिस्किटे आणि साखळ्यांचा खच आहे.